नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या गडचिरोली दौऱ्याबाबत समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टवर पंतप्रधानांनीही प्रतिक्रिया दिली. गडचिरोली जिल्ह्यातली विकासकामं, अहेरी ते गर्देवाडा बससेवेला प्रारंभ, 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग मोकळा होईल असं नमूद केलं. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.3% वृद्धी नोंदवून 1,76,000 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर 2023 एकूण जीएसटी संकलन 1,64,000 कोटी इतकं होतं. डिसेंबर 2024 केंद्रीय जीएसटी संकलन 32,836 कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन 40,499 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी संकलन 47,783 कोटी रुपये झालं असून उपकर 11,471 कोटी रुपये इतका आहे. देशभरात एकंदर वार्षिक भूजल पुनर्भरण 15 अब्ज घनमीटरनं वाढलं असल्याचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल प्रकाशित केला. एकंदर वार्षिक भूजल पुनर्भरण 446 अब्ज घनमीटर राहिलं, त्यापैकी 245 अब्ज घनमीटर पाण्याचा सर्व कामांसाठी वापर करण्यात आला. ईशान्य राज्यांमधल्या 100% भूजल सिंचनासाठी सर्वोत्कृष्ट आहे. विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरील 6,500 अधिक जलनमुन्यांपैकी 73% नमुने सुरक्षित आढळून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी काल पदभार स्वीकारला. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर 1986 ते रुजू झाले होते. 38 वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत मिश्रा यांनी महत्वाच्या विविध पदांवर काम केलं. राज्यातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. काल या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरवण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीनं तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असावा, आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी, कर्करोगाचं निदान आणि तातडीनं उपचार मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवावी आदी सूचना आंबेडकर यांनी दिल्या. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल आपल्या विभागाचा पदभार स्वीकारला. मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातल्या बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं 59वं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरू होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. 3 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरातल्या 74 मांजा विक्रेत्यांवर प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसात नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आणि विक्री केल्याप्रकरणी 32 जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. 15 जानेवारीपर्यंत राबवण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात वाचन जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात विटा इथं फटाके गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी ही घटना घडली. अग्निशमन दल आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.